आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावर मी मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. म्हजे घर येवजणी खाला कम्युनिदाद सरकारी आनी खासगी जमनींतली अनधिकृत घरां अधिकृत करपाचे अर्ज सोमारच्यान संबंधित कार्यालयांत उपलब्ध आसतले अशी माहिती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंय निवळ उर्जा रोडमॅप 2050 अंमलबजावणी कार्यशाळेचे पणजेंत उक्तावण जाले. गोंयांतूय आत्मनिर्भर भारत आनी स्वदेशीच्या उपेगा विशीं भाजपचे कार्यकर्ते लोकां मदीं जागृताय करतले अशें भाजपचे फुडारी नरेंद्र सावयकार हांणी सांगलां. पाडुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटन आनी गोवा बॅडमिंटन असोसिएशना बरोबर खेळगड्यांक प्रशिक्षण दिवपा खातीर कबलात केल्या. आतां पुराय खबरो. म्हजे घर येवजणी खाला कम्युनिदाद सरकारी आनी खासगी जमनींतली अनधिकृत घरां अधिकृत करपाचे अर्ज सोमारच्यान संबंधित कार्यालयांत उपलब्ध आसतले. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी बसके उपरांत ही माहिती दिली. म्हजे घर येवजणेचे कार्यवाही खातीर मुखेलमंत्री सावंत हांच्या मार्गदर्शना खाला मंत्रालयांत बसका जाली. महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात, महसूल सचीव संदीप जॅकेस, उपजिल्लोधिकारी, मामलेदार, कम्युनिदाद प्रशासक हे बसकेक हाजीर आशिल्ले. केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांचे हस्तुकी हे येवजणेचो 4 ऑक्टोबराक शुभारंभ जालो. म्हजे घर येवजणे खाला इकरा वेगवेगळे तरेचे अर्ज आसात, तरी येवजणेचे मुखेल जे 5 अर्ज आसात ते सोमारच्यान उपलब्ध करतले. येवजणेचे अर्ज फॉर्मेट हाची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांक दिल्या. कार्यवाही खातीर पुस्तिकाय तांकां दितले अशें सावंत हांणी बसके उपरांत म्हळें. गोंय निवळ उर्जा रोडमॅप 2050 अंमलबजावणी कार्यशाळेचे पणजेंत उक्तावण जाले. निवळ, पांचवी आनी टिकाऊ गोंयच्या दिकेन हो रोडमॅप एक व्हड पावल थारतले अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां. ह्या वेळार गोंय नवीकरणीय उर्जा क्षमता नियोजन अहवाल, नेट पॉझिटिव्ह पंचायत NPP उपक्रम, दरेक पंचायती उर्जा स्वावलंबीत करपाचो भारताचो पहिलो कार्यक्रम आनी राज्यभरांतल्या भलायकी सेवा सुविधांक सौरीकरण करपा खातीर सेल्को फाउंडेशना कडेन कबलात जाली. पर्यावरण पूरक उर्जेचो रांदपा खातीर उपेग सौर छप्पर, जैव उर्जा ह्या सारख्या उपक्रमांतल्यान आमी टिकाऊ गोंया कडेन मुखार वतले अशें ह्या वेळार वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांणी म्हळां. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आज गोंय प्रदेशाचे टपाल सेवा संचालक रमेश पाटील हांची भेट घेतली. ह्या वेळार गोंय राज्या खातीर टपाल खात्यान ग्रामीण डाक सेवक म्हळ्यार GDS भरती अटींनी दुरुस्ती करपाक मान्यताय दिल्ल्या संबंदी अद्ययावत माहिती मेळ्ळ्या अशी माहिती मुखेलमंत्री सावंत हांणी दिल्या. सुधारित धोरणा खाला गोंयांतल्या GDS पदांचेर अर्जदारांक कोंकणी भाशेन कुशळताय सक्तीची केल्या. ते भायर कोंकणी आनी मराठी हांकां भरती खातीर थळावी भास अधिकृत मान्यताय मेळ्या. 10वे मेरेन कोंकणी वा मराठी भाशेंतल्यान शिकिल्ले उमेदवार पात्र थारतले, पूण मराठीन कुशळ आशिल्ल्यांनी कोंकणी भाशेंतय कुशळताय दाखोवपाची गरज आसतली. ही म्हत्वाची सुदारणा गोंयकारांक भरती मळार प्राधान्य दितली, थळाव्या तरणाट्यांक चड रोजगार संदी निर्माण करतली, गोंयांत टपाल सेवा दिवपाची वेवस्था घटमूट करतली असो विश्वास मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार उक्तायलो. शेती चड फायदेशीर आनी टिकाऊ करपा खातीर शेती, पर्यटन आनी अन्न प्रक्रिया हांकां चड उर्बा दितनाच नवनिर्माण तरणाट्यांचो सहभाग आनी तंत्रज्ञानान चलपी वाड हांचेर भर दिवपाक जाय अशें मत उद्देग मंत्री मॉविन गुदिन्हो हांणी उक्तायलां. SOCHM भारत सरकार, गोंय सरकार तशेंच गोंय उद्देग महामंडळ आनी नाबार्ड हांच्या जोड पालवान आज एग्रीकल्चर कॉन्क्लेव 2025 मुखेल सोयरेन उलयताले. ह्या परिशदेन शेती धोरण निर्माते, उद्देग भागधारक, तज्ञ, नवनिर्माण करपी शेती स्टार्टअपाचे जाळवणदारांनी वांटो घेतिल्लो.
यू डोंट एनकरेज एग्रीकल्चर इफ यू डू नॉट इनोवेट, इफ यू डोंट गेट टेक्नॉलॉजी इन द फार्मिंग सेक्टर in a manner that it is not only sustainable but quite profitable as to other services, as to other jobs available, how will you have agriculture actually means coming up?
ये वेळार IAS अधिकारी अर्जुन मोहन, SOCHM गोंय राज्य विकास परिषदेचे अध्यक्ष मांगिरीश पैरायकार, SOCHM गोंयचे सह अध्यक्ष डॉ सागर साळगांवकार तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी।
आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी वस्तूचो उपेग करपाचो नारो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मारला। ह्या फाटभुंयेर देशांत आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान चालीक लायला। गोंयांतूय आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशीच्या उपेगा विशीं तशेंच वोकल फॉर लोकल जागृताय करपाक हो संकल्प प्रत्यक्ष चालीक लावपाच्या हेतान भाजपचे कार्यकर्ते लोकां मदीं जागृताय करतले अशी माहिती भाजपचे फुडारी नरेंद्र सावयकार हांणी दिल्या।
आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशीचो जो संकल्प असा हे एक मिशन असा आणि म्हणून या मिशनाच्या माध्यमातल्यान हे आमकां अचीव जर करतलो जाल्यार प्रत्येक भारतीयान हो खरें म्हणजे अशा पद्दतीचो एक संकल्प करचो पडटलो आणि त्या पद्दतीन काम करचे पडटले। आणि हे करता असताना भारतीय जनता पार्टीची ही अख्खी टीम जी असा हो विषय घेऊन लोकां पर्यंत वतले, लोकां जागृती करतले।
आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाच्या फाटभुंयेर गोंयांत 40 मतदार संघांनी स्वदेशी मेळावो आयोजित केला, तशेंच गोंयकारां मदीं वचून तांच्यो सायनी घेवन संकल्प पत्र तयार करपाची मोख भाजपान दवरल्या। ह्या पत्रांत सुमार 2,00,000 गोंयकारांच्यो स्वाक्षरी आसतल्यो अशें अपेक्षीत आसा। गोंय राज्य जैवविविधताय मंडळान आज पर्वरे SCERT परिसंवाद हॉलांत माध्यम प्रतिनिधी आनी बिगर सरकारी संस्थां खातीर भागधारक सल्लागार बसका घडोवन हाडली। गोंय राज्य जैवविविधताय रणनिती आनी कृती येवजण वा GSBSAP अंतीम करपाचे चालू प्रक्रियेचो एक भाग ही बसका जाली। GSBSAP चो निमाणो मसुदो 60 दिसांच्या काळा खातीर भौशीक सल्ला मसलती खातीर उपलब्ध केल्लो आनी भागधारकां कडल्यान इनपुट मेळोवपा खातीर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्माचेर व्हड प्रमाणांत प्रसारीत केल्लो अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। हो मसुदो अहवाल आमच्या एक्स हँडलाचेरूय उपलब्ध आसा। दक्षिण गोंय जिल्हो पंचायतीन फाटल्या 5 वर्सांत समाधानकारक काम केल्ले असून या 5 वर्सांत या पंचायतीन लागी 100% निधीचो वापर केला अशी माहिती दक्षिण गोंय जिल्हो पंचायतीचे अध्यक्ष अनिता थोराट हांणी दिली। आज या जिल्हो पंचायत मंडळाची म्हयनाळी बसका जाली। या बसकेन उदरगतीची कामां आनी हेर कामांच्या वावरांचो नियाळ घेतलो। साश्ट तालुक्यांत आसपावपी राय पंचायतीचे नवे उपसरपंच म्हणून गॉडफ्री ऑस्वाल्ड सुझा हे आज वेचून आयले। आज जाल्ले वेचणुकेंत तांणी सिंथिया फर्नांदीस हांचेर 6-8-5 मतांनी जैत जोडले। गोंयांतल्या मुखेल फुटबॉल क्लबां मदीं आसपावपी चर्चिल ब्रदर्स फुटबॉल क्लबाच्यो CEO वालंका आलेमांव हांची फिफाच्या संवसारीक बायलां फुटबॉल उदरगत समितीची वांगडी निवड जाल्या। लावरा जॉर्जीस ह्यो ह्या समितीच्यो अध्यक्ष आसा। पाडुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटन आनी गोवा बॅडमिंटन असोसिएशना बरोबर खेळगड्यांक प्रशिक्षण दिवपा खातीर आनी राज्यांत प्रशिक्षणाची उदरगती करपा खातीर कबलात केल्या। पाडुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटनाचे प्रकाश पाडुकोण आनी गोवा बॅडमिंटन असोसिएशनाचे मनोज पाटील हांणी आज मिरामार समजिकाय कबलाचेर सयो केल्यो। ह्या वेळार उलयतना पाडुकोण हांणी म्हळे,
tying up with the Goa Badminton Association to create an ecosystem right from the grassroots level to the elite player level. We hope to start from schools and the panchayat level and go to the district level and onwards state level and then the national level. Of course, all this will happen very gradually. This is the first time we are tying up with a state association. You can call us, we'll be more like their sports consultants. Anything they want
आकाशवाणी पणजे केंद्र कंत्राटी पद्दतीचेर खबरां वाचकां खातीर अर्ज मागयता। अर्ज पावपाची निमाणी तारीख 20 ऑक्टोबर आसा। अधिक माहिती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागा कडेन संपर्क सादचो। निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो। म्हजे घर येवजणे खाला कमनितात सरकारी आनी खासगी जमनींतली अनधिकृत घरां अधिकृत करपाचे अर्ज सोमारच्यान संबंधित कार्यालयांत उपलब्ध आसतले अशी माहिती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिल्या। पाडुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटन आणि गोवा बॅडमिंटन असोसिएशना बरोबर खेळगड्यांक प्रशिक्षण दिवपा खातीर कबलात केल्या। आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो फाल्यां सकाळी 7:25।